नमस्कार, मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
हां सर, माझं पैसे कट झालेले आहेत, पैसे आलेले नाहीत.
मला समजत नाही, हे तुमच्यासाठी फ्रस्ट्रेटिंग आहे. तुम्ही ट्रान्झॅक्शन बद्दल थोडं सांगाल का? कोणत्या
हो
तारखेला?
सर, साडेआठ, मंगळवारी 8:30 वाजता, रात्री 8:30 वाजता.
मंगळवारी रात्री 11:30
साडेआठ वाजता रात्री.
मला समजलं. तुम्ही ट्रान्झॅक्शनची तारीख आणि वेळ सांगितली. आता कृपया एटीएम आयडी सांगा.
एटीएम आयडी, तर आता एटीएम कार्डवरचा आयडी सांगायला पाहिजे ना.
होय, तुम्ही ट्रान्झॅक्शन केलेल्या एटीएमचा आयडी सांगावा. तुम्हाला तो एटीएम
सर,
मशीन
आयडिया तर माझ्याजवळ नाही आता. इथं एक पावतीवरती आहे का? पावती आलेला आहे, दोन पावत्या आलेल्या आहेत.
पावतीवर एटीएम आयडी असतो. तुम्ही
हां
पावतीवर पाहू 6 अंकांचा नंबर आहे का? एटीएम आयडी
हां आहे सर, पण आता माझ्या खिशात आहे. मी 5 मिनिटानं फोन करू का? चालू राहू दे, घेऊन येऊ.
ठीक आहे. तुम्ही पावती घेऊन या आणि एटीएम आयडी सांगा.
ओके सर, सांगतो सर.
कृपया सांगा, मी तुमची वाट
ओके
पाहतो.
सर, बंद करो तोपर्यंत.
नाही नाही, तुम्ही
ठीक आहे
एटीएम
ठीक आहे
आयडी
ठीक आहे ठीक आहे सर, सर चाललो, बोला. सांगतो सर, 5 मिनिटं सांगतो सर.
ठीक आहे. तुम्ही एटीएम आयडी सांगितल्यावर मी तुमची तक्रार नोंदवेल. तुम्ही
ओके
पावती
सर,
पाहून सांगितल्या
दोन
पाच
सेकंड
मिनिटे
सांग. ओके ओके.
कॉल कट करू नका. मी
हां
तुमची
सर,
वाट
करत नाही.
कृपया ट्रान्झॅक्शन बद्दल थोडं सांगाल का? हा व्यवहार यूपीआय ने केला होता की कार्डने?
कार्डने रुपयाने केला होता, एटीएम द्वारे.
मला वाटतं तुम्ही कार्ड वापरून ट्रान्झॅक्शन केला होता,
हो,
बरोबर?
कार्ड वापरून, एटीएम कार्ड वापरून ट्रान्झॅक्शन केलं.
मला समजलं, तुम्ही एटीएम कार्ड वापरून व्यवहार केला होता. आता
हो सर,
तुम्ही सांगितलं की मी तुमची तक्रार नोंदवेल. तुम्ही थोडं थांबा, मी तुमची वाट पाहतो आहे.
हां सांगतो सांगतो, 1 मिनिटात सांग, आलो घ्या करतो.
ठीक आहे, तुम्ही कार्ड घेऊन या आणि एटीएम आयडी सांगितल्यावर मी तुमची तक्रार नोंदवेल.
लेटर मॅडम सांगतो ना सर.
होय,
हां
सांग.
6-0.
6 अंकांचा नंबर आहे का? एटीएम
हां
आयडी
एक मिनट सर, 1 2 3 4 5 6 7 8 अंकी आहे सर. हे एटीएम कार्ड वरचं सांगू ना, काय पावतीवरचं सांगू?
होय, पावतीवरचा एटीएम आयडी सांगा. तो 6 अंकांचा
पाव,
नंबर आहे.
6 अंकाचा नंबर याच्यावरचा नाही आहे सर. याच्यावरती किती आहे सांगतो तुम्हाला, 1 2 3 4 5 6 7 8 अंकी आहे. 6050 6 6009.
एटीएम आयडी 6 अंकांचा असतो. तुम्ही पहिले 6 अंक सांगा. 0506 0.
एटीएमचं सांगतो थांबा सर, 2 मिनिटं आहे, एटीएम काढतो, एकच मिनिट.
ठीक आहे, तुम्ही एटीएम आयडी सांगितल्यावर
हां
एटीएम कार्ड वरचा नंबर सांगितला की मी तुमची तक्रार नोंदवेल. तुम्ही पहिले
एकच मिनिट सांगतो सांगतो सर, ते पण सांगतो, एकच मिनिट सांगतो.
ठीक आहे, तुम्ही एटीएम आयडी सांगितल्यावर मी तुमची तक्रार नोंदवेल.
ओके, एक मिनिट सर, वेट करा सर.
कृपया थांबा, मी तुमची वाट पाहतो आहे.
हाँ सर, ओके।
कृपया ट्रान्झॅक्शन ची माहिती सांगा, एटीएम आयडी आणि ट्रान्झॅक्शन ची तारीख सांगितली तर मी तुमची तक्रार नोंदवेल।
17 तारीख रात्री 8:30 वाजता।
मला समजलं, तुम्ही 17 तारीख
8:30 वाजता
वाजता ट्रान्झॅक्शन केलं।
एकच मिनिट सर, सांगतो तुम्हाला नंबर।
ठीक आहे, सांगा।
एटीएम सांगतो, एटीएम काढालो, भेट काढालो, एकच मिनिट।
ठीक आहे, तुम्ही कार्ड पाहून एटीएम आयडी नंबर सांगा, मी तुमची वाट पाहतो आहे।
हां सर, सगळे नंबर सांगू का, मागचे 4 सांगू?
नाही, एटीएम आयडी नंबर सांगावा, तो 6 अंकांचा असतो, तुम्ही पहिले 6 अंक सांगा।
हां सर, घ्या 6080 2701।
एटीएम आयडी छे 08027 आहे का?
नाही सर।
तर तुम्ही 2701 सांगा। मी समजलो की तुम्ही शेवटचे 4 अंक सांगितले, आता पहिले
पुढचं समोर समोरचे सांगितले 4, मागचे 4 13:48 आहे शेवटचा।
मला समजलं, तुम्ही एटीएम आयडीचे शेवटचे 4 अंक 1348 सांगितले, आता ट्रान्झॅक्शनची किती होती? कृपया ट्रान्झॅक्शनची रक्कम सांगा।
13,000 होते, 2 वेळा काढले, एकदा 9,000, नंतर 4,000।
मला समजलं, तुम्ही दोनदा ट्रान्झॅक्शन केला, पहिल्यांदा
पहिला 9,000 काढले, 9,000 ट्रान्झॅक्शन केलं
आणि दुसऱ्यांदा 3,000 किंवा 4,000 काढले।
4,000।
मला समजलं, तुम्ही एकूण 13,000 काढले, 9,000। मी तुमची तक्रार नोंदवली आहे, तुमचा डॉकेट नंबर छे?
डॉकेट नंबर म्हणजे कुठे असतो सर?
डॉकेट नंबर हा तुमच्या तक्रारीचा संदर्भ क्रमांक आहे, तुम्हाला।
ओके सर, ओके।
नंबर 6295 आहे, तुम्हाला तो लक्षात ठेव। आरबीआय नियमांनुसार रक्कम साधारणपणे 24 ते 48 तासांच्या आत प्रक्रियेत येते। तुम्ही तुमच्या बँक साधा, तुमची तक्रार नोंदवली आहे आणि तुमचा डॉकेट नंबर 6295 आहे। आज याशिवाय इतर मदतीची गरज आहे का?
न सर, मी परत बँकेत तक्रार नोंद करू का? नको, माझ्या बँकेत
नाही। तुम्ही तुमच्या बँकेत तक्रार नोंदवू शकता, पण आता नाही। आरबीआय मार्गदर्शक तत्वानुसार तुमची रक्कम रिफंड होईल, तुम्ही थोडा वाट वेळ द्या, तुमची रक्कम सुरक्षित आहे। आज तुमची मदत करून बरं वाटलं। इंडिया एक एटीएम सपोर्ट कॉल केल्याबद्दल धन्यवाद। स्वतःची काळजी घ्या आणि चांगला जावो। धन्यवाद सर, तुमचा दिवस। कॉल एंडेड बाय यूजर।
परत कधी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू नाही झालं।
कॉल एंडेड बाय यूजर।